फिट रहो संपूर्ण आरोग्य हो ऊर्जा अपनी नेहमी फिट रहो
श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात 89.6 शिववाणी शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी आणि मी अभिषेक फिट रहो या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आरोग्यम धनसंपदा असं सगळ्यांनाच माहिती आहे, पण आरोग्य म्हणजे नक्की काय आणि हेल्दी राहणं म्हणजे नक्की काय हे जर जाणून घ्यायचं झालं तर आपल्याला एका वैद्याची गरज लागते. आणि म्हणूनच आज या आरोग्याविषयी सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विनीता रानडे. डॉक्टर विनीता रानडे या शिवाजी विद्यापीठात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याचा तब्बल 25 वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मॅडम नमस्कार, तुमचं या कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे.
नमस्कार अभिषेक.
तर मॅडम, वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही आता कार्य करताय, तर आपल्या विद्यापीठात सुद्धा एक वैद्यकीय केंद्र आहे, एक आरोग्य केंद्र आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा.
येस, डेफिनेटली. सर्वांना माझा नमस्कार. आणि आपला हा चॅनल सुरू केल्याबद्दल, FM चॅनल सुरू केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा सर्वांना. आणि बरेचसे जुने विद्यार्थी मला ओळखत असतीलच आरोग्य केंद्रामध्ये येऊन, पण सर्वांना मला सांगायला अत्यंत आवडेल की आपल्या विद्यापीठात एक सुसज्ज असे आरोग्य केंद्र आहे. जवळजवळ 1968 साली याची स्थापना झाली आहे आणि तेव्हापासून आजतागायत बऱ्यापैकी त्याच्यात बदल होत सर्व प्रकारच्या सोयीसुविधा, डायग्नोसिस, लॅबोरेटरी, एक्सरे अशा आम्ही देण्याचा तिथे प्रयत्न करतो आहे. तर मेनली अभिषेक, मला तुला सांगायला आवडेल की विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 2 सत्रांमध्ये आरोग्य केंद्राचं काम चालतं. जसं की आम्ही सकाळी 8:30 हेल्थ सेंटर चालू करतो आणि दुपारी 12:30, तसेच दुपारच्या सत्रामध्ये परत 3:30 ते 6:30. आणि या व्यतिरिक्त काही इमर्जन्सी झाली, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मग उरलेल्या वेळात काय, तर काही इमर्जन्सी झाली तर रेसिडेन्शियल मेडिकल ऑफिसर म्हणजेच मी कॅम्पसवरच राहत असते. सो एखादी इमर्जन्सी अटेंड करणे आणि त्या दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन करणे अशा सर्व सुविधा आपल्याला हेल्थ सेंटर मार्फत विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये
मिळत आहेत. ओके, तर या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या सुविधा विद्यार्थ्यांना असेल किंवा कर्मचाऱ्यांना असेल तर त्या देता?
येस, मेनली आमचे टार्गेट ग्रुप्स विद्यार्थी आणि इथले सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे काही घरातले रिलेटिव्स किंवा नातेवाईक असे आहेत. तर मेनली आपल्याकडे फुल टाईम मेडिकल ऑफिसर म्हणले तर मी आणि डॉक्टर टी के पाटील सर, जे की माझ्या आधी इथे जवळजवळ 35-40 वर्ष सरांचा या क्षेत्रातला अनुभव आहे, असे आम्ही दोघं मेडिकल ऑफिसर्स फुल टाईम आहोत इथे. आणि त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कान्ना घसा डॉक्टर की मुलींच्या प्रॉब्लेमसाठी गायनेकोलॉजीच्या मॅडम येतात, दाताचे डॉक्टर येतात, इथे सोनोग्राफी होते, कान्ना घसा, अस्थिरोग अशा वेगवेगळ्या तज्ज्ञांचे सुद्धा मार्गदर्शन हेल्थ सेंटरमध्ये तुम्हाला मिळू शकते. फक्त ह्या तज्ज्ञांच्या काही वेळा आहेत, त्याचं मोठं एक टाइम टेबल करून आम्ही तिथे लावलेलं आहे, तर विद्यार्थ्यांनी जरूर आरोग्य केंद्रात एकदा आजारी नसलात तरी एक व्हिजिट घ्यावी, म्हणजे तुम्हाला माहिती होईल की आपल्याकडला काय काय सोयी उपलब्ध आहेत. आणि तुम्हाला जर एखाद्या कान घशाच्या तज्ज्ञाला दाखवायचंय तर त्यावेळी त्यांच्या वेळी तिथे उपस्थित असणे हे फक्त मात्र आवश्यक असते. आणि सोनोग्राफी होते, आपल्याकडे एक्सरे होतो, आपल्याकडे सुसज्ज अशी लॅबोरेटरी आहे जिथे की विद्यार्थ्यांना असे काही मेजर आजार नसतात, पण एखादा व्हायरल फीवर आला, ताप आला, सर्दी खोकला झाला, तर ह्याच्यासाठी ज्या इनिशियल टेस्ट कराव्या लागतात, CBC, आता आपल्याकडे डासांचा पण भरपूर कॅम्पसवर असतो प्रादुर्भाव कारण खूप झाडी आहे, तर डेंग्यूसारख्या टेस्ट, ह्या ज्या मेन टेस्ट ज्या लागतात त्या आपण इथे आपल्या हेल्थ सेंटरमध्ये करतो.
नक्कीच. तर या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज चालवल्या जातात त्याविषयी थोडं सांगा.
येस, आता सध्या आपल्याकडे प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्री मेडिकल हेल्थ चेकअप कॅम्प सुरू आहे. त्याच्यामध्ये मेनली आम्ही हा विद्यार्थ्यांना वाटतं की का करतायत, कशाला आमचं रक्त काढतायत बरेचदा, पण कसं होतं की विद्यार्थी अचानक कॅम्पसवर राहायला येतात आणि आम्हाला त्यांची पास्ट हिस्ट्री किंवा त्यांचा पहिला काही आजार असेल तर तो काही माहिती नसतो. प्लस आपल्या देशामध्ये थोडंसं मुलींमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणं हेही तितकंच खूप कॉमन आहे, म्हणजे आणि हॉस्टेलला आल्यावर खाण्यापिण्याचे प्रत्येकाला आवडतंच नाही, ते जे नवीन वातावरणमध्ये सूट होण्यासाठी तुमचं बेसिक आधी हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे ना, तर मग ती विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी खूप आजारी पडला तर तुम्ही ज्या कारणासाठी आलाय अभ्यास करायला ते कारणच साध्य होणार नाही. म्हणून आपण त्यांची हिमोग्लोबिन तपासणी करतो तिथे, नंतर युरिनमध्ये काही प्रोटीन किंवा प्रोटीन लॉस किंवा शुगर जात नाही ना, म्हणजे काही काही डायबिटीजसारखे मेजर काही आजार नाही आहेत ना हे बघतो. त्यांचं हाईट बघितली जाते, त्यांचं वजन बघितलं जातं आणि मग त्यांना त्या रिलेटेड त्याच्यात जर काही त्यांचे प्रॉब्लेम निघाले, ब्लड प्रेशर बघतो आणि प्रॉब्लेम निघाले तर मग आपण त्यांना त्या दृष्टीने काउन्सिलिंग करतो. काही औषधं गोळ्या लागणार असतील तर त्याही आपण प्रोव्हाइड करतो. ह्या व्यतिरिक्त रुटीन आजारपणामध्ये सुद्धा आपल्या हेल्थ सेंटरमार्फत उपचार सुरूच असतात आणि निरनिराळ्या ब्लड बँक म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प्स म्हणा, इम्युनायझेशन कॅम्प्स, हेल्थ रिलेटेड लेक्चर्स असेही आरोग्य केंद्रामार्फत आयोजित केले जातात.
खरंच खूप छान ऍक्टिव्हिटीज या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तुम्ही चालवत आहे.
संपूर्ण आरोग्य हो, ऊर्जा आपली नेहमी फिट रहो, फिट रहो.